संत आनंदवन से बाबा आमटे 20-25 वर्षापूर्वी नाशिकला आले त्यांच्यासाठी लिहिलेली ही कविता. ही कविता एका संतावर आहे आणि संतत्वावरही आहे. संत साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आज आहे महोत्सव माझ्या शब्दांचा, उसासले आहेत माझ्या निरर्थक नभावर सहस्रावधी वारकरी नेत्र तुला पाहण्यासाठी. माझ्या घराच्या एकलकोंड्या कौलारावर बसले आहेत निळ्या पाखरांचे थवे, तुझ्या वाटेवरची धूळ आपल्या पंखांवर वाहण्यासाठी. आकाशाचं मन कळत नाही वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय. आकाशाचं मन कळत नाही वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही दिवा होऊन भक्त झाल्याशिवाय. म्हणून थोडं वारे पण थोडं दिवे पण उचललं आहे माझ्या जिराईत अक्षरांनी तुझ्याच मेघशील जीवनातून तुझ्याच स्वागताच्या कमानीवर तोरण लावण्यासाठी. लोहाराच्या भट्टीतील एखादी कलंदर ठिणगी, लोहाराच्या भट्टीतील एखादी कलंदर ठिणगी झेप घेते अवकाशात हरवले पणानं. काळाच्या परमाणूत का होईना पण बारीकसा सूर्य होण्यासाठी, क्षणभर दिमाखानं जळण्यासाठी आणि नंतर अनंत काल संकोचाशिवाय विझण्यासाठी. तसंच आहे माझ्या शब्दांचं या क्षणाला माखलेलं हे मोठेपण. तसं पाहिलं तर कोण तू आणि कोण मी, तसं पाहिलं तर कोण तू आणि कोण मी, कोसांच्या नव्हे तर जगांच्या अंतरानं विभागलेले दोन अनोळखी प्रवासी. आणि तरीही माझ्या सभोवारच्या चिरेबंद काळोखाला जातात केव्हा तरी तडे आणि त्यातून पाहतो मी स्तंभित होऊन स्वप्नात वितळलेल्या माणसाप्रमाणे तुझ्या प्रकाशमय विश्वातील काही अग्निरेषा. अशाच 100 आभासात पहाट रात्रीच्या निशब्दातून मी पाहिलं आहे तुझं शिल्पचित्र 300 मैलावरूनही. सोमनाथच्या सूर्यद्रोही जंगलात पृथ्वीच्या गर्भात पाय खोचणाऱ्या विराट वृक्षावर अपराजित कुऱ्हाड मारणारा तू. सर्जन डॉक्टरांच्या सभागृहात डोंगराच्या सुळक्यासारखा उभा राहून माझ्या देहात महारोगाची लस घाला म्हणून आव्हान फेकणारा तू. श्वापदांच्या समूहात सिंहाचा स्वर होणारा, सर्पांच्या प्रदेशात गरुडाचं घर होणारा, वणव्याच्या समोर घनघोर पाऊस होणारा, दुःखाच्या समोर फक्त निर्भेळ माणूस होणारा, दुबळ्या दयेच्या चिखलातून माणुसकीला बाहेर काढणारा तू. पृथ्वीवरच्या व्यवहारात ईश्वराचा हात माणसापर्यंत पोचवणारा तू. अरे आम्ही आहोत असे करंटे, अरे आम्ही आहोत असे करंटे की आमच्या पेठेत लागतात पताका फक्त मंत्री आले तर. सोनेरी अंबारींचे ऐरावत जेव्हा रस्त्यानं झुलू लागतात तेव्हा आमचे लाचार हिशेबी हात जुळून येतात छातीवर. आमच्या गळ्यातले कोमल गांधार जातात निषादाच्या तीव्र पट्टीवर त्यांचा जय जयकार करण्याकरता. आणि तुझ्यासारखे संत ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार निघून जातात गस्त घालीत अंधारात, उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून आसवांच्या दलदलीतून दुःखानं उसवलेल्या दुनियेवर अमृताचं सिंचन करीत. आणि 2 शतकं गेल्यानंतर शोधू लागतो आम्ही वाळवंटावर तुमच्या पायखुणा. दोन शतकं गेल्यानंतर आम्ही होतो मशालजी आणि टाळकरी तुमच्या मखमली पालख्यांचे, तुमच्या मेलेल्या मतांचे. दोन शतकं गेल्यानंतर आम्ही होतो मतवाले, शूर शिपाई संरक्षण करण्यासाठी मातीत मिसळलेल्या तुमच्या प्रेतांचे. हे महामानवा, आम्ही देणार आहोत तुला फक्त फावल्या वेळातला नमस्कार. एखादा गुच्छ, एखादा हार, 30 पायावर सरपटणाऱ्या कॅलेंडरातील एखादा शनिवार, रिकामा रविवार, पण तरीही त्यातल्या एका साक्षात्कारी क्षणाला आम्हाला कळतं, आज सारा संसार उभा आहे क्रांतीच्या दाराशी. जुनं पडतं आहे, नवीन घडतं आहे. काळाच्या स्मशानातून उठलेली भूतावळ जमिनीवरती जटाआपटीत रडते आहे रक्तबंबाळ होऊन. मातीतून उठत आहेत गर्जना करीत लक्षावधी प्रचंड आकार, पोलादाच्या कारखान्यातील जळत्या राक्षसी तुळयांसारखे तांबडे लाल, काही तोडण्यासाठी काही जोडण्यासाठी. या ऐतिहासिक हलकल्लोळात सनातन आणि अजिंक्य आहे ते फक्त तुझ्यासारख्यांचं हात उभारून काळाच्या किनाऱ्यावर धावणारं संग्रामशील माणूस. पण तुम्ही जाता तुमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. हे यात्रिका, विस्कटलेल्या शरीरांचा, चुरगळलेल्या आत्म्यांचा जथा घेऊन तू तुझ्या मार्गानं जा. मागे वळून पाहू नकोस. जो हिशेब कधी केला नव्हतास तो यापुढेही कधी करू नकोस. तुला साथ सोबत आम्ही करणार नाही. आमच्या दिवाणखानी दिव्यांचा प्रकाश तुझ्या रात्रीवर पडणार नाही. तुझ्या अलौकिक वेदनेसाठी आम्ही रडणार नाही. आमच्या जयघोषांच्या जमावातही तू राहणार आहेस एकटा, दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा अगदी एकटा. पण असंच एकाकीपण लाभलं होतं ख्रिस्ताला, ज्याच्या हाताचा ठसा मला दिसतो आहे तुझ्या हातावर. असंच एकाकीपण लाभलं होतं बुद्धाला, ज्याच्या प्रज्ञेचे किरण मला दिसतं आहे तुझ्या पथावर. हीच तुझी सोबत आणि हेच तुझे संरक्षण. जेथे जाशी तेथे तो तुझा संगाती, चालवील हाती धरोनिया, चालवील हाती धरोनिया.